नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन पोलंड आणि युक्रेनाच्या 3 दिसांच्या भोवडेर वतले. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अंदु जूनात 19,29,000 नवे वांगडी जोडल्यात. कट्टरतावादाच्या ऑनलाईन धोक्यांचेर चर्चा करपाखातीर 2 दिसांचे भारत युरोपीय संघ क्षेत्रीय संमेलन आयज नवी दिल्लीत सुरू जातले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज नवी दिल्लीत जावपी 19व्या सीआयआय इंडिया आफ्रिका बिझनेस परिषदेच्या उक्तावण सत्रात उलोवप करतले. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन बायलांच्या T20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती बांगलादेशातल्या UAE कडेन व्हेल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज पोलंड आणि युक्रेनाच्या 3 दिसांच्या भोवडेक सुरुवात करतले. वॉर्सो हांगा प्रधानमंत्री मोदी हांका विधीपूर्वक येवकार दितले. प्रधानमंत्री आपले पोलंडचे समकक्ष डोनाल्ड टस्क हांचे कडेन उलोवणी करतले आणि राष्ट्राध्यक्ष आंद्रेस डुडा हांका मेळटले. तशेच प्रधानमंत्री मोदी ह्या वेळार भारतीय समाज व्यावसायिक फुडारी आणि नामनेच्या इंडोलॉजिस्टाकडेन संवाद साधतले. फाटल्या 45 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांची पोलंडाक ही पहिली भेट असतली. दोन्ही राष्ट्रांनी राजनयिक संबंध स्थापन जाऊन 70 वर्षा पुराय झाल्यान ही भेट जाता. तशेच जामनगर आणि कोल्हापूर हांचे कडेन आशिल्ल्या पोलंडाच्या खाशेल्या संबंधाचो उगडास करपी स्मारकांक लेगीत मोदी भेट दितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेस्की हांच्या आमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री ह्या महिन्याच्या 23 तारखेक युक्रेनाक अधिकृत भेटेर वचपाचे असात. 1992 वर्सा दोनूय देशांमदी राजनयिक संबंध स्थापन झाले उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची युक्रेनाक ही पहिली भेट असतली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन अंदु जूनात 19,29,000 नवे वांगडी जोडल्यात. फाटल्या वर्षाच्या त्याच महिन्याच्या तुळेत 7.86% वाढ नोंद केल्या. वांगडीपणातली ही वाढ रोजगाराच्यो संद वाढपासयत जायत्या घटकांकडेन संबंधित आसूं येता अशें कामगार आणि रोजगार मंत्रालयान सांगला. अंदु जून महिन्यात सुमार 10,25,000 नव्या वांगड्यांची नोंदणी जाल्या अशें आकडेवारीतल्यान दिसून येता. ह्या माहितीचो एक लक्षणीय पैलू म्हळ्यार 18 ते 25 पिरायेचे हातूंत वर्चस्व आसा, जे ह्या वर्सा जूनात जोडिल्ल्या 19 नव्या सदस्यांपैकी लक्षणीय 49.14% आसा. पेरोल डेटा सांगता की अंदाजे 14.15 लाख सदस्य भायर सरल्यात आणि उपरांत ईपीएफओत परत आस्पावित झाल्यात. 2 दीस चलपी भारत युरोपीय संघ ट्रॅक संमेलन आयज नवी दिल्लीत सुरू जातले. भारत आणि युरोपियन युनियन ऑनलाईन कट्टरवादाच्या धोक्यांचेर चर्चा करपाखातीर हे संमेलनाचे आयोजन करता. हे परिषदेत आतंकवादाच्या ऑनलाईन धोक्यांक संयुक्तपणान हाताळपाचे मार्ग सोदून काढतले. दक्षिण आशिया आणि युरोपातल्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांक, शिक्षण तज्ञांक, धोरण निर्मात्यांक आणि तज्ञांक डिजिटल आतंकवादाच्या आड झुजपाचे फुडारपण करपाखातीर हे परिषदेतल्यान एक मंच मेळटलो. युरोपीय संघटनेच्या भारत पॅसिफीक रणनितीप्रमाण ह्या वाठारात आतंकवाद विरोधी संवाद आणि भागीदारी वाढोवपाचो हे संमेलनाचो हेत असा. भारत आणि युरोपीय संघ हांच्या मदीं चालू आशिल्ल्या आतंकवाद विरोधी परिषदेचो हो एक म्हणजे महत्वाचो भाग असा. हातूंत ड्रोन आतंकवाद, सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि भ्रामक माहिती असे मुद्दे आस्पावित असतात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज नवी दिल्लीत जावपी 19व्या सीआयआय इंडिया आफ्रिका बिझनेस परिषदेच्या उक्तावण सत्रात उलोवप करतले. ह्या 3 दिसांच्या परिषदेचो विषय एक फुडार तयार करप असो आसा. वेपार, गुंतवणूक, मुळावी बांदावळ, भलायकी आणि तंत्रज्ञान ह्या सारख्या वाठारांनी ह्या परिषदेत भर दिला. परिषदेक काल सुरुवात झाल्या. 65 देशातले 1100 परस चड आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी ह्या अधिवेशनात वाटो घेतात. तातूंतले 47 आफ्रिकन राष्ट्रां आसात. काल नवी दिल्लीत भारत आणि जपान हांच्या मदीं मंत्री पावड्यार संवाद जालो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर तशेच जपानी संरक्षण मंत्री किहारा मिनोरू आणि परराष्ट्र मंत्री योको कामिकावा हांणी हे बसकेत वांटो घेतलो. ह्या बसके वेळार मंत्र्यांनी द्विपक्षीय सहकार्याचो नियाळ घेतलो आणि दोनूय देशांमधले संबंध आणि घटमूट करपा खातीर नव्या उपक्रमांचो अभ्यास केलो. तशेच परस्पर हितसंबंध आशिल्ल्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप जाले. बसके उपरांतच्या निवेदनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला की भारत पॅसिफीक वाठारातले दोन महत्वाचे भागदार आशिल्ल्यान भारत आणि जपान हे जायत्या तरांनी या वाठाराचे महत्वाचे संरक्षक असात. देखून भारत जपान भागीदारी ही भारत पॅसिफीक वाठारात शांतताय आणि स्थिरताय हांचे खातीर महत्वाची असा. आपल्या विधानात विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी म्हणा की संरक्षण आणि सुरक्षा हे विशी बसकेत विस्तारान आणि उत्पादक विचार मांडले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. जम्मू काश्मीरात 93,000 नव्या मतदारांची महत्वाची वाढ नोंद झाल्या. तरणाटे आणि बायला मतदारांची संख्या वाढिल्ल्यान ही वाढ नोंद झाली. संघ प्रदेशातल्या मतदान केंद्रांचं आकडो वाढून 209 झाला. जम्मू काश्मीराच्या सगळ्या 20 जिल्ह्यांनी 1 जुलै 2024 पात्रताय तारीख आशिल्ल्या फोटो वेंचणूक नोंदीचो खाशेलो सारांश यशस्वीपणान पुराय जाल्ल्यान हे मुखार आयले. निमाणी वेंचणूक वळेरी उजवाडाक हाडून पुराय जाल्ल्या खाशेल्या सारांश पुनरावलोकन 2024 प्रमाण वट्ट मतदारांची संख्या 88.03 लाख आसा. तातूंत 44.89 लाख दादले, 43.13 लाख बायलो आणि 168 तृतीयपंथी मतदार असात. मुखेल वेंचणूक अधिकारी पी के पॉल हांणी सांगले की जम्मू काश्मीरातले ह्या खाशेल्या सारांशात वट्ट 93,284 मतदार जोडल्यात. जम्मू काश्मीरातल्या सगळ्या पात्र मतदारांनी आपापल्या मतदारसंघात मतदानाच्या दिसा मताधिकार वापरचो आणि संघ प्रदेशात लोकशाय घटमूट करची असे आवाहन पॉल हांणी केला. येत्या जम्मू काश्मीर विधानसभा वेंचणुके खातीर भाजपान पक्ष फुडारी राम माधव आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हांची वेंचणूक प्रभारी म्हणून नेमणूक केल्या. केंद्रशासित प्रदेशात 18 आणि 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबराक 3 पावड्यांनी वेंचणूक जातली. कुस्तीत जॉर्डनातल्या अम्मानात चालू आशिल्ल्या 17 वर्सा सकयल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारताचो रोहन दहिया हाणें ग्रीक रोमन 110 किल विभागात काश्या पदक जिखला. सध्याचो संवसारीक क्रमांक 2 खेळगडो रोनक हाणें काश्या पदकांच्या मॅचीत तुर्कीचो इमरुल्ला कापकानाक 6-8 असो हारयलो. ताचे आदी रोनकाक सेमीफायनल मॅचीत हंगेरीचो जोल्टान जाको हाच्या 8-0, 8-2 अशी हार खावची पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन बायलांच्या टी20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती बांगलादेशातल्यान संयुक्त अरब अमिरातीत कडेन व्हेल्या. बांगलादेश क्रिकेट मंडळ हे सर्तीचो अधिकृत यजमान म्हणून कायम उरतलो. ही सर्त युएईतल्या 2 थळांचेर दुबय आणि शारजहात 3-20 ऑक्टोबर मेरेन जातली. आयसीसीचे मुखेल कार्यकारी जॉफ एलार्ड्रीस हाणें निवेदनात ह्या निर्णयाची पुष्टी करून नियोजित केल्ले प्रमाण बांगलादेशात ही सर्त जावंक शकली ना हाचेर निराशा उक्तायल्या. बांगलादेशातल्यान युएईत ही सर्त स्थलांतरीत करपाचो हो निर्णय बांगलादेशातली आव्हानात्मक परिस्थिती असून सुरक्षित सर्त सुनिश्चित करपाच्या आयसीसीच्या वचनबद्धतायेचेर भर दिता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांखातीर देशाच्या उदेंत ईशान्य आणि दक्षिण वाठारांनी पावस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण ह्या महिन्याचे 25 तारखेमेरेन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा ह्या वाठारात घोग्यांनी पावस पडपाची शक्यता असा. तशेच ह्याच काळात तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, लक्षद्वीप, दर्यादेगेवेलो कर्नाटक, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा ह्या वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यता असा. आयज केरळ आणि माहे हांगा पावसाची शक्यता असा. ह्या महिन्याचे 26 तारखेमेरेन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात मोठो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दिल्लीत हो सप्तकभर मळब ढगाळ असतले, तशेच गडगड मारून थोड्या प्रमाणात पावसाचो अदमास असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन पोलंड आणि युक्रेनच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अंदूं जूनांत 19,29,000 नवे वांगडी जोडले. कट्टरतावादाच्या ऑनलायन धोक्यांचेर चर्चा करपा खातीर 2 दिसांचे भारत युरोपीय संघ क्षेत्रीय संमेलन आयज नवी दिल्लीत सुरू जातले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज नवी दिल्लीत जावपी 19व्या सीआयआय इंडिया आफ्रिका बिझनेस परिषदेच्या उक्तावण सत्रात उलोप करतले. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन बायलांच्या T20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती बांगलादेशातल्यान युएई कडेन व्हेल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.